नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीकधरा नायक तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयांत चालू आशिल्ल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी वेव्ज ह्या प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्माचें उक्तावण केलें. पैंगीण काणकोणच्या बलराम शिक्षण संस्थेन 14व्या राज्य पांवड्यावेल्या विज्ञान प्रकल्प सर्तीचें आयोजन केलां. सेंट फ्रांसीस झेवियर पवित्र कूड सुवाळ्याक आयज सावन सुरवात जाल्या. अंदूचो चंद्रकांत केणी पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार धर्मानंद कामत हांकां फावो जाला. आतां खबरो विस्तारांत. गोंयांत चालू आशिल्ल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उक्तावण सुवाळ्यांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी वेव्ज ह्या प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्माचें उक्तावण केलें. ह्या वेळार माहिती आनी प्रसारण मंत्रालयाचे सचीव संजय जाजू आनी हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. भारताचे प्रतिकात्मक भौशीक प्रसारक दूरदर्शनान डिजिटल स्ट्रीमिंग सेवांच्या वाडट्या मागणीची पूर्तताय करपा खातीर ओटीटी प्लॅटफॉर्म म्हळ्यार पावल घाला. क्लासीक सामुग्री आनी समकालीन प्रोग्रामिंगचे समृद्ध मिश्रण दिवन आधुनीक डिजिटल ट्रेंड आपणायतना यादी पुनरुज्जीवीत करपाचो ह्या प्लॅटफॉर्माचो हेत आसा. ह्या प्लॅटफॉर्मार रामायण, महाभारत, शक्तिमान आनी हम लोक ह्या सारकिल्ले शो आशिल्ल्या लायब्ररीक लागून भारताच्या भूतकाळाकडेन सांस्कृतीक आनी भावनीक संबंद सोदपी प्रेक्षकांक हो प्लॅटफॉर्म आकर्षित करता. ते भायर हो प्लॅटफॉर्म खबरो, डॉक्युमेंट्री आनी प्रादेशीक सामुग्री उपलब्ध करता, जाका लागून समावेशकता आनी विविधताये विशीं ताची वचनबद्धताय बळकट जाता. दशकां सावन चलत आयिल्ल्या दायजाचो आनी राष्ट्रीय विश्वासाचो लाव घेवन दूरदर्शनाचो ओटीटी प्लॅटफॉर्म पारंपारीक दूरचित्रावणी आनी आधुनीक स्ट्रीमिंग हांचे मदले अंतर उणें करता, तशेंच तंत्रगिन्यान जाणकार तरणाट्या मेरेन आनी जाणट्या पिळगे मेरेन पावयता. 10 वर्सांनी जावपी सेंट फ्रांसीस झेवियर पवित्र कूड दर्शन सुवाळ्याक आयज सावन हजारांनी भाविकांच्या हजेरीत सुरवात जाली. येते 45 दीस म्हणजे 5 जानेर मेरेन सेंट फ्रांसीस झेवियराची पवित्र कूड दर्शना खातीर पोंटणे गोंय से कॅथेड्रल चर्चेच्या आवारात आसतली. राज्यपाल पी एस श्रीधरन पिल्लय, मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत, येरादारी मंत्री माविन गुदिन हांचे सयत हेर मानेस्तांनी आयज पवित्र कुडीचें दर्शन घेतलें. ह्या वेळार दिल्लीचे आर्च बिशप अनिल कुटो, आर्च बिशप फिलीप नेरी फेराव हांचे सयत हेर आर्च बिशप हाजीर आशिल्ले. उक्तावणाच्या मिसा उपरांत बँड बाजा तशेंच संगीताच्या तालार सेंट फ्रांसीस झेवियराची कूड बेसिलिका चर्चीतल्यान से कॅथेड्रल इगर्जीत वेली. येता 45 दिसांत देश विदेशांतल्यान लाखांनी पर्यटक आनी भक्त पवित्र कुडीचें दर्शन घेतले. भाविकांक पिवपाचें उदक, शौचालय, रेस्ट रूम, दिखा दाखोवपाचे बोर्ड, पार्किंगांतल्यान इगर्जेस वचपा खातीर खाशेलीं वाहनां हांची खास वेवस्था केल्या. सेंट फ्रांसीस झेवियर पवित्र कूड दर्शन सुवाळ्या खातीर हेर राज्यांसयत परदेशांतल्यान भाविक येतात. भाविकांक रावपा खातीर पिलग्रिमेज विलेजाची खासा वेवस्था केल्या. अंदू पयलेच खेपे अशा प्रकारची वेवस्था केल्या. 3 डिसेंबराक जावपी फेस्ताक मुखेलमंत्री आनी हेर मानेस्तांक खासा निमंत्रणां जाल्या. 27 डिसेंबराक लायट आनी म्युझीक शो जातलो, जो अंदूच्या कार्यावळीचें मुखेल आकर्षण थारतले. अंदूचो चंद्रकांत केणी पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार धर्मानंद कामत हांकां जाहीर केला. हो पुरस्कार 26 नोव्हेंबराक सांजवेळा 4:30 वरांचेर पणजेच्या सरस्वती मंदीर इमारतींतल्या फोमेंतो सभाघरांत भेटयतले. हे कार्यावळीक मुखेल सोयरे म्हूण आदले केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू हाजीर आसतले. ज्येष्ठ पत्रकार अनिल पै हे चंद्रकांत केणी विशीं अणभव सांगतले. ह्या प्रतिश्ठीत पुरस्काराचें हें 4थें वर्स. हाचे पयलीं हो पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाळवे, उदय भिमरे आनी प्रमोद प्रभुगांवकर हांकां भेटयल्लो. धर्मानंद कामत हांकां पत्रकारितेचो 50 वर्सांचो अणभव आसा. तांणी राष्ट्रमत, वेस्ट कोस्ट टायम्स ह्या दिसाळ्यांचे प्रतिनिधी पुढारीचे दिल्ली ब्युरो चीफ म्हूण 25 वर्सां काम सांबाळां, तर ओमन डेली ऑब्झर्वर ह्या दिसाळ्या खातीरूय काम केलां. प्रिंट, रेडिओ आणि टीव्ही माध्यमांचा अणभव आशिल्ले धर्मानंद कामत आणि देशभरातल्या माध्यमांखातीर स्तंभलेखनूय केला. तशेंच दिल्लीत आशिल्ल्या गोंयकारांच्या वेगवेगळ्या संघटनांचे ते पदाधिकारी असा. हो पुरस्कार चंद्रकांत केणी हांच्या पत्रकारितेच्या आणि सामाजिक वावरात तांकां आदार दिवपी विशिष्ट व्यक्तींक भेटोवपाक येता. दर वर्सा मडगांवांत जावपी हो सुवाळो पयलेच खेपे पणजेंत आयोजीत केला. देखून चंद्रकांत केणी हांच्या बऱ्या मागप्यांनी, पत्रकारितेच्या मळार वावुरप्यांनी आनी हेर मानेस्तांनी व्हडा प्रमाणांत हे कार्यावळीक हाजीर रावचे असो उलो आयोजकांनी मारला. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजे केंद्रा वयल्यान आयकतात.
प्लास्टिकचो कोयर गटारांनी तुंबता आनी म्हेळे उदक गांवभर जाता. प्लास्टिकचो वापर बंद करुया, गोंय प्लास्टिक मुक्त करुया. स्वच्छता ही सेवा.
परतून एक फावट येवकार. दक्षिण गोंय जिल्लो पंचायत मंडळाची आयज मडगांव हांगा बसका जावन ते बसकेंत वेगवेगळ्या विशयांचेर भासाभास जाली. जिल्लो पंचायतीच्या अध्यक्षा संजना वेळीप हांचे येजमानके खाला ही बसका जाली. या वेळार वांगड्यांनी आपले प्रस्न मांडले. दक्षिण गोंय पंचायतीक वेगवेगळ्या फंडातल्यान सुमार 8 कोटी रुपयांचे अनुदान सरकारा कडल्यान येवपाचे आसा. हे अनुदान बेगोबेग मेळचे हे खातीर सरकारा कडेन मागणी करपाचो ठराव या वेळार मंजूर जालो. ज्या कंत्राटदारांनी कामां पुराय करूंक ना तांकां काळे वळेरेंत घालपाचो निर्णय हे बसकेन घेतलो अशी माहिती अध्यक्षा संजना वेळीप हांणी दिल्या. बिट्स पिलांनी तंत्रगिन्यान आनी विज्ञान संस्था अंदू आपल्या गोंयांतल्या स्थापणुकेचो द्विदशकी सुवाळो मनयता. ह्या सुवाळ्या निमतान 23 नोव्हेंबराक सकाळी 9 ते सांजे 5 मेरेन वास्कोचो बिट्स पिलांनी कॅम्पस लोकां खातीर खास करून विद्यार्थ्यां खातीर उक्तो आसतलो. ह्या दिसा विद्यार्थी तशेंच हेर लोक ह्या कॅम्पसांत भोंवून थंयची म्हायती मेकळेपणान घेवंक शकतात. राज्यातल्या माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांच्या विद्यार्थ्यांनी ह्या संदीचो लाव घेवन बिट्स पिलांनी कॅम्पसाक भेट दिवची अशें आवाहन शिक्षण संचालनालयान केलां. शाळांच्या मुखेल्यांनी आपल्या विद्यार्थ्यांक ही विज्ञान संस्था लागींच्यान अणभवपाक उर्बा दिवची अशें शिक्षण संचालक शैलेश झिंगडे हांणी एका परिपत्रकावरवीं सगळ्या शाळांक कळीत केलां. वास्कोच्या अबकारी खात्यान वेर्णा वाठारांत उबे करून दवरिल्ले 2 ट्रकांचेर धाड घालून 1,34,88,000 देशी बनावटीचो सोरो जप्त केला. कालच्यान हे ट्रक बेकायदेशीर रित्या उबे आशिल्ले. दुबावान तपासले तेन्ना सोऱ्याची सुमार 600 बॉक्सां भितर सापडली अशी माहिती वास्को विभागाचे मुखेली रमीज मुल्ला हांणी दिल्या. हो सोरो महाराष्ट्रातल्यान आयिल्ल्याचो दुबाव आसा. पैंगीण काणकोणच्या बलराम शिक्षण संस्थेन 14व्या राज्य पांवड्यावेल्या विज्ञान प्रकल्प सर्तीचे आयोजन केला. राज्य सरकाराच्या विज्ञान तंत्रगिन्यान आणि पर्यावरण खात्याच्या जोडपालवान लोकोत्सव सुवाळ्यात ही सर्त जातली. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांखातीर ही सर्त उक्ती आसा. 7 डिसेंबराक आदर्श ग्राम आमोणे पैंगीण हांगा ही सर्त जातली. पयली येवपाक पयली ह्या क्रमान फकत 40 शाळांच्या विज्ञान प्रकल्पांक प्रदर्शनाची संद मेळटली अशें आयोजकांनी कळीत केलां. सर्ती खातीर आकर्षक इनामां दवरल्यात. 10,000 रुपयांचें पयलें इनाम, 8,000 रुपयांचें दुसरें तर 6,000 रुपयांचें तिसरें इनाम सर्तींतल्या जैतिवंतांक भेटयतले. सध्या गोंयांत इफ्फी फिल्म महोत्सव सुरू जाल्लो आसून त्या निमतान काल साश्टींतल्या दवर्ले ह्या गांवांत लोकां खातीर उक्तें फिल्म स्क्रिनींग दवरिल्लें. हो सिनेमा पळोवंक व्हडा संख्येन लोक हाजीर आशिल्ले. दवर्ले सारकिल्ल्या ल्हान गांवांत फिल्म स्क्रिनींग दवरिल्ले खातीर दवर्ले दिकरपाल पंचायतीचे सरपंच साईश राजाध्यक्ष आनी मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांचे आभार मानल्या. दवर्ले सारकिल्ल्या गांवांत इफ्फीची कार्यावळ आयोजीत करपा वेल्यान हें सरकार सामान्याचें हीत पळयता हें सिद्ध जाता अशें तांणी म्हळें. सुरवातेक एक ल्हानसो उक्तावण सुवाळो जालो. ह्या वेळार आदले सरपंच हरकुलंत नियासो हांचेय भाशण जाले. ह्या सुवाळ्याक सगळे पंच वांगडी हाजीर आशिल्ले. इतले मजगती आयज सावन मडगांवच्या रविंद्र भवनात इफ्फीचे फिल्म स्क्रिनींग सुरू जाता. सध्या ते सुवातेर गुलमोहर ह्या हिंदी सिनेमाचे प्रदर्शन चालू आसा. हे फिल्म स्क्रिनींग 27 नोव्हेंबर मेरेन चालू आसतले. फाल्यां मायग्रेशन ह्या इंग्लीश सिनेमाचे स्क्रिनींग जातले. आयताराक सिर्फ एक बंदा काफी है हो हिंदी सिनेमा, 25 तारखेक पेंग्विन ऑफ मारकास्कर, 26 तारखेक द सिक्रेट ऑफ पेन्स जाल्यार 27 तारखेक कुंग फू पांडा 2 हे इंग्लीश सिनेमा दाखयतले. हे सगळे सिनेमा रातच्या 7 वरांचेर सुरू जातले. गोंयच्या पारंपारीक आणि सांस्कृतीक लोकनाट्यांचेर उजवाड घालपी लोकनाट्य महोत्सव साखळेच्या रवींद्र भवनात शेनवारा 23 आणि आयतारा 24 नोव्हेंबराक जातलो. कोंकणी संगीत नाटक अकादमी कला आणि संस्कृती खातें रवींद्र भवन साखळे, गोंय कोंकणी अकादमी, इंदिरा गांधी राष्ट्रीय सांस्कृतिक केंद्र साखळे, कोंकणी सेवा केंद्र साखळे हांच्या जोड पालवान ह्या महोत्सवाचे आयोजन केला अशी माहिती महोत्सवाचे कार्याध्यक्ष झिलू गावकर आणि रवींद्र भवनाचे उपाध्यक्ष दत्ताराम चिमुलकार हांणी पत्रकार परिषदेत दिल्या. आता परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयांत चालू आशिल्ल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी वेव्ज ह्या प्रसार भारतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्माचें उक्तावण केलें. पैंगीण काणकोणच्या बलराम शिक्षण संस्थेन 14व्या राज्य पांवड्यावेल्या विज्ञान प्रकल्प सर्तीचें आयोजन केलां. सेंट फ्रांसीस झेवियर पवित्र कूड सुवाळ्याक आयज सावन सुरवात जाल्या आनी अंदूचो चंद्रकांत केणी पत्रकार पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार धर्मानंद कामत हांकां फावो जाल्या. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.